नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा असल्याची ग्वाही केंद्र सरकारनं दिली आहे. देशात डाळींचं उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जास्त झालं आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत फारसे चढउतार झालेले नाहीत आणि सरकारचं पुरवठा तसं किमतीवर बारकाईनं लक्ष आहे असं ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अनुपम मिश्रा यांनी सांगितलं. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेसनं बारामतीतून प्रदेश सचिव आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या वतीने अक्षय कर्डिले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीने गोविंद मोकाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, ज्योती वाघमारे, माया इवनाते, रामराव वडकुते या महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या सदस्यांचा त्यात समावेश आहे. राज्यसभेचे अध्यक्ष या नात्याने उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी सदस्यांना शपथ दिली. इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर आज केलेल्या हल्ल्यात 25 जणांचा मृत्यू झाला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हुरमुझची समुद्रधुनी खुली करण्यासाठी झालेली मुदत संपत असतानाच तेहरानमध्ये जोरदार स्फोट झाले. दरम्यान एअर इंडियाने इस्रायलला जाणाऱ्या विमानसेवा रद्द केल्या आहेत. सकाळच्या सत्रात विक्रीच्या छायेत आलेल्या शेअर बाजारांमध्ये नंतर सुधारणा झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 787 अंकांची वाढ झाली आणि तो 74107 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 255 अंकांची वाढ नोंदवत 22968 अंकांवर बंद झाला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यात कोलकात्यात इडन गार्डन मैदानावर संध्याकाळी 7:30 सुरू होईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.